नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका प्रादेशिक खबरो दिता. प्रयागराजातल्या महाकुंभात मकर संक्रांती निमतान अमृत स्नान सुरू आसा. 13 आखाड्यांमदी दरेका आखाड्याक आपलो थारायल्लो वेळ आणि क्रम कळयला. त्रिवेणी संगमात महानिर्वाणी पंचायती आखाडो पहिलो पवित्र न्हाण करतले आणि पवित्र स्नान करपी निमाणो श्री पंचायती आखाडा निर्मल आसतलो. ह्या भव्य कार्यावळी खातीर सुरक्षेची विस्तारान व्यवस्था केल्या. काल पौष पौर्णिमे दिसा संसारातलो सगळ्यात व्हडलो आध्यात्मिक आणि सांस्कृतिक मेळावो महाकुंभ सुरू झाल्ल्यान 1,50,00,000 भक्त आणि यात्रेकरूंनी पवित्र न्हाण केले. हॅलिकॉप्टरातल्यान भक्तांचेर फुलांच्यो पाकळ्यो उडयल्यो. महाकुंभ 26 फेब्रुवारी म्हळ्यार महाशिवरात्री मेरेन चालू उरतलो. स्वतःच्या नेतृत्व गुणांक वळखात. तुमचे भितर आशिल्ल्या ह्या सुप्त गुणांचो विकास करात आणि तुमचो फुडार परजळीत करात असे आवाहन मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांनी विद्यार्थ्यांक केला. ते यूथ लीडर कॉन्क्लेव्ह कार्यावळीत विकसित भारत विकसित गोवा या संकल्पनेचेर मुखेल सोयरे म्हण उलयताले. राजकीय समाजिक अर्थिक सांस्कृतिक तशेंच समाजातल्या वेगवेगळ्या मळार आयज नेतृत्व करपी मनशांची गरज आसा. तुमच्या सारख्या तरणाटे हीच देशाची खरी संपत्ती. ताका लागून ह्या मळाचेर नेतृत्व करून विकसित भारताचे फुडारी तुमच्यातल्यान घडपाक जाय असे मुखेलमंत्र्यांनी ह्या वेळार सांगले. 12 जानेराक स्वामी विवेकानंद हांची जयंती झाली. ह्या जयंतीच्या फाटभुयेर गोय विद्यापीठान गोयातल्या साबार महाविद्यालयाच्या जोडपालवान मुखेलमंत्र्यां वांगडा विद्यार्थ्यांक मुक्त संवाद करपी खासा कार्यावळीचे पणजे दोना पावला राजभवनाच्या सभाघरात आयोजन केल्ले. कार्यावळीक मानाचे सोयरे म्हण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय सरचिटणीस विरेंद्र सोलंकी हजर आशिल्ले. डॉ विरेंद्र सिंग सोळंकी हांणी उपस्थितांक संबोधित करतना युवकांमदी नेतृत्व गुण विकसित करपा खातीर विद्यार्थी संघटनांच्यो वेंचणुको म्हत्वाच्यो आशिल्ल्याचे सांगले, जे वरवीं विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाक चालना मेळटा. विकसित भारत 2047 स्वप्न साकार करपा खातीर विद्यार्थी संघटनांच्यो वेंचणुको म्हत्वाच्यो आसात. डॉ सोळंकी हांणी प्रत्येकान स्वामी विवेकानंदांची शिकवण आणि विचारांचे आचरण करून वैयक्तिक विकास करपाची गरज उक्तायली. गोय आणि कोकणी सांभाळपा खातीर मनोहरराय सरदेसाय हांचे योगदान उपाट आशिल्ले असे राजभास खात्याचे संचालक प्रशांत शिरोडकर हांणी सांगले. उक्ते मळप संस्थेन इन्स्टिट्यूट मिनेजीस प्रागांजा हांच्या जोडपालवान लोककवी सर्गेस्त मनोहरराय सरदेसाय हांच्या सन्मानार्थ पिसोळी महोत्सव कार्यावळ घडवून हाडली. इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांझा गोवा कोकणी अकादेमी आणि राजभास विभाग हांणी आयोजित केल्ल्या कार्यावळींचे उक्तावण राजभास संचालक प्रशांत शिरोडकर हांच्या हस्तुकी झाले. कविता वाचन, अल्पक्षरी वाचन उपरांत मनोहरराय सरदेसायींचेर कॉलेजीतल्या विद्यार्थ्यां खातीर क्विज सर्त आणि भोवमानाची कार्यावळ झाली. ह्या वेळार उलयतना प्रशांत शिरोडकर हांणी उक्ते मळप संघटनेची ही कार्यावळ घडोवन हाडपा खातीर केल्ल्या उपक्रमाची तोखणाय केली. गोय आणि कोकणी तिगोवन दवरपा खातीर मनोहर सरदेसाईंचे योगदान उपाट आसा असे ताणी सांगले. देहरादून उत्तराखंड हांगाच्या राष्ट्रीय भारतीय लष्कर महाविद्यालयात इयत्ता 8वीच्या वर्ग प्रवेशा खातीर खंयच्याय मान्यताप्राप्त शाळेत इयत्ता 7वीच्या वर्गात शिकपी वा इयत्ता 7वी उत्तीर्ण चले आणि चली विद्यार्थ्यांकडल्यान अर्ज मागयल्यात. प्रवेश परीक्षा संबंधित राज्यातल्या निवडक केंद्रांचेर आयतारा 1 जून 2025 दिसा जातली. प्रवेश परीक्षे खातीर उमेदवारांची पिराय 11.5 वर्सां ते 13 वर्सां मजगती आसपाक जाय. आदिवासी कल्याण खात्यावतीन अनुसूचित जमातीतल्या विद्यार्थ्यांक अर्थिक मजत दिवपा खातीर गगन भरारी शिक्षण येवजणेची अंमलबजावणी करतात. हे येवजणेचो लाव घेवपा खातीर खात्यान अनुसूचित जमातीतल्या विद्यार्थ्यांकडल्यान 15 जानेवारी 2025 मेरेन ऑनलाईन अर्ज मागयल्यात. हे येवजणे खाला अनुसूचित जमातीतल्या विद्यार्थ्यांक जेवण आणि प्रवास खर्चा खातीर अतिरिक्त अर्थिक मजत दितात. तशेच अनुसूचित जमातीतल्या दिव्यांग विद्यार्थ्यांक खर्चा खातीर अतिरिक्त अर्थिक मजत दितात. गोय राज्यातल्या अनुसूचित जमाती समाजातले विद्यार्थी ज्यांच्या कुटुंबांची वर्सुकी येणावळ 5,00,000 रुपया परस चढ ना आणि मान्यताप्राप्त संस्थेत मॅट्रिक उपरांतच्या अभ्यासक्रमात शिकतात असे नियमित आणि पूर्णवेळ विद्यार्थी हे येवजणेचो लाव घेवपाक पात्र आसात. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.